आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा राज्यभरात धडाका. स्थानिक नेत्यांचा गृहभेटी प्रचार फेऱ्यांवर भर, तर ज्येष्ठ नेत्यांच्या परस्परांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी. मतदार जनजागृतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत भारत 2-1 आघाडीवर. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे आता शेवटचे काही दिवस राहिले असून सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. स्थानिक नेते पदयात्रा, प्रचार फेऱ्या, गृहभेटी यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, तर उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा काल राज्यात ठिकठिकाणी जाहीर सभा झाल्या. महाराष्ट्रातली संस्कृती संस्कार जपण्यासाठी युतीचं सरकार बनलं आहे, महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन शहा यांनी जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावांमध्ये झालेल्या जाहीर सभेत केलं. कोरोना काळात घरात बसून राहणारे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री तुम्हाला काय मदत करणार अशी टीका शहा यांनी केली. शहा यांनी धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा आणि परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथंही सभा घेतली. मराठवाड्यातील दुष्काळाचा प्रश्न मिटवून प्रत्येक शेतात पाणी पोहोचण्यासाठी वॉटर ग्रीड प्रकल्प उभारणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पालघरमध्ये जनसभा घेतली. पालघरमध्ये आम्ही एक्सप्रेस सीलिंग काढत आहोत, त्यामुळे पालघर आता ग्रामीण पालघर राहणार नाही तर ते महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन होईल असं शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अकोल्यात मूर्तिजापूर इथं जाहीर सभा घेतली. देशाची तिसऱ्या जागतिक महासत्तेकडे वाटचाल सुरू असून त्यात सहभागी व्हा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नांदेडमध्ये केलं. राज्यातलं महायुतीचं सरकार जनतेला खोटी आश्वासनं देऊन फसवणूक करत असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लातूर इथल्या प्रचारसभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता आणि वांबोरी इथं प्रचारसभा घेतल्या. लोकशाहीतही काही शक्ती दडपशाहीचा वापर करून लोकभावनांशी खेळत असतील तर त्यांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवा असं शरद पवार यावेळी म्हणाले. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची प्रचारसभा झाली. खासदार संजय राऊत यांनी काल धुळ्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपावर निशाणा साधला. जो प्रकल्प महाराष्ट्रात येतो आहे असं वाटतं, मात्र तो अन्य ठिकाणी हलवला जातो. हे सगळं थांबवायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन करावं लागेल असं राऊत म्हणाले. विधानसभेची ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी आहे असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गातल्या सभेत बोलताना व्यक्त केलं. त्यांनी काल सावंतवाडी, कणकवली आणि मालवण इथं प्रचारसभा घेतल्या. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात अतिदुर्गम भागात मतदान केंद्राची मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी निश्चित केली असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ मिताली सेठी यांनी सांगितलं. सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या या मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी प्रथम रस्तेमार्ग आणि नंतर बोटीतून प्रवास करावा लागतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा दिवस आणि आदल्या दिवशी वर्तमानपत्रासारख्या मुद्रित माध्यमात प्रकाशित होणाऱ्या प्रचार जाहिरातींचं प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे. या 2 दिवसात प्रचार बंद झाल्यानंतर दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी दक्षता म्हणून आयोगानं प्रचार जाहिरातींचं प्रमाणीकरण करून घेऊनच त्या प्रकाशित करण्याचे निर्देश जारी केले आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी राज्यात सर्वत्र मतदार जनजागृतीचे कार्यक्रम होत आहेत. हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यात पोलीस यंत्रणेकडून केलेली तयारीची माहिती देत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
निष्पक्ष आणि निर्भयपणे मतदान करता यावं यासाठी आम्ही एसएसटी, एफएसटी, पोलीस पेट्रोलिंग, सेक्टर पोलीस पेट्रोलिंग आणि सर्व यंत्रणा सज्ज आहेत. आपला अधिकार निष्पक्षतेने निर्भयतेने आपल्याला बजावता यावा यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण सुद्धा आपल्या अधिकाराचा वापर करावा आणि लोकशाहीत हातभार लावावा.
सोलापूर जिल्ह्यात अकलूज नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांनी मानवी साक्षीद्वारे भारताचा नकाशा तयार करून 100% मतदान करण्याबाबत संदेश दिला. सातारा जिल्ह्यात रहिमतपूर नगर परिषदेमार्फत शाळा आणि महाविद्यालयांच्या सहयोगानं विद्यार्थी फेरी काढण्यात आली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या विविध शाळांमध्ये मानवी साक्षी तयार करून मतदानाची शपथ देण्यात आली. पुण्यातल्या शिवाजीनगर मतदारसंघात पीईएस गर्ल्स हायस्कूलमधल्या विद्यार्थिनींनी पालकांना पत्र लिहून मतदान करण्याचं आवाहन केलं. कथक या नृत्यकलेत पुणे शहराला जगाच्या नकाशावर आणणाऱ्या पंडिता गुरु रोहिणी भाटे यांची जन्मशताब्दी काल साजरी करण्यात आली. रोहिणी भाटे यांनी स्थापन केलेली नृत्य भारती ही संस्था कथक नृत्यकलेच्या प्रसारासाठी सातत्यानं कार्य करत आहे. नृत्य भारतीच्या संचालिका निलिमा आद्ये यांनी आकाशवाणीशी बोलताना आपल्या गुरुविषयी भावना व्यक्त केल्या.
केवळ पूर्वीच्या सनातनी पुण्यामध्ये नृत्यकला रुजवणं किंवा स्वतःची अशी नृत्यशैली नसलेल्या महाराष्ट्रामध्ये कथकचा प्रसार करणंच नव्हे तर त्यांच्या कार्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्यांची नवनिर्मिती आणि आपल्या संशोधनातून त्यांनी मांडलेलं नृत्यकलेमागचं तत्वज्ञान. 60 वर्षांच्या आपल्या नृत्यप्रवासात त्यांनी कथकच्या पारंपरिक स्वरूपात सुयोग्य ठरणाऱ्या पण नाविन्यपूर्ण आणि कित्येक नवे पैलू जोडणाऱ्या रचना केल्या. कथक नृत्याला त्यांनी भारताच्या नकाशावर प्रस्थापित केलं.
पुणे पुस्तक महोत्सव यावर्षी 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक आणि संयोजक राजेश पांडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवासाठी 700 दालनांची नोंदणी देखील झाली आहे. वाचन संस्काराला बळ मिळेल असे विविध कार्यक्रम होणार असून देशभरातील विविध भाषांमधील साहित्यिकांची उपस्थिती हे या महोत्सवाचं आकर्षण आहे असं मलिक यावेळी म्हणाले. महोत्सवाची माहिती देताना मिलिंद मराठे म्हणाले,
गेल्या वर्षीच्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये अनेक ऍडिशन्स आम्ही केलेले आहेत. ते आहे त्यातले शेवटचे 3 दिवस पुणे लिटरेचर फेस्टिवल आम्ही करतो आहोत. त्या फेस्टिवलमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीचे 8-8 सेमिनार्स आम्ही आयोजित करतो आहोत. यावर्षी आणखीन एक गोष्ट आम्ही ऍड केली आहे, ती म्हणजे चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल. त्याचबरोबरीने 50 वर अनेक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. त्याच्या बरोबरीने भारताच्या वेगवेगळ्या राज्यातल्या विविध सांस्कृतिक कलाकृतींचंही प्रदर्शन इथे होणार आहे.
स्क्वेअर किलोमीटर अॅरे ऑब्झर्वेटरी कौन्सिल यामध्ये भारताला नुकतंच सदस्यत्व मिळालं असून हे सदस्यत्व पुण्यातल्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स इथं एका विशेष कार्यक्रमाद्वारे साजरं करण्यात आलं. एसकेओ कौन्सिल ही संस्था जगातल्या विविध राष्ट्रांना एकत्र आणून अत्याधुनिक रेडिओ टेलिस्कोपद्वारे मिळालेल्या माहितीची देवाणघेवाण करते. अणुऊर्जा विभागाचे सचिव, विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी, शैक्षणिक संस्थांचे सदस्य, उद्योजक आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान तिसरा T20 सामना भारतानं 11 धावांनी जिंकला. या विजयामुळे 4 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं तिलक वर्माचं नाबाद शतक आणि अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 220 धावांचं उद्दिष्ट दिलं. दक्षिण आफ्रिकेचा डाव 208 धावांवर संपुष्टात आला. मार्को यान्सेन याच्या तडाखेबंद 17 चेंडूतील 54 धावांमुळे भारतीय गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र तो बाद झाल्यावर भारताचा विजय सुकर झाला. मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना उद्याच खेळला जाणार आहे. हवामान. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा राज्यभरात धडाका. स्थानिक नेत्यांच्या गृहभेटी, प्रचार फेऱ्यांवर भर तर ज्येष्ठ नेत्यांच्या परस्परांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. मतदार जनजागृतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिकेत भारत 2-1 आघाडीवर. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
निर्धार महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा 20 नोव्हेंबर 2024 रोजी